सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ो निया कर चरणी के विला माथा, परिसावे विनंती माझे पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टि पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाते आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदी उभी जोडोनी हात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावून याजनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमर जनी विलया, परिही अज्ञानासे तुमचे भूल वियोग माया। शक्ति न आम्हा यत्किंचित ही तिजला साराया, तुम्हीच तीते सारुनि दावा मुख जन ताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकर वे, अज्ञानी अमी किते तव वर्णावे थोरवे। ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवे, सकृप होवनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुने मन मुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमा कांता, पाही बा कृपा दृष्टि बालका जशी माता। रंजवी मधुर वाणी हरिताप साईनाथा, आम्हीच आपुले कार्यास्तव तुझा कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवता पवारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडा शेजे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटी मन उतावेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा उद्या दया शेजे हाल उनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव उबाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा भूखे चरव्या पुनी अवघे हृत्कमली राहशी तोची दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळे त्वल्लीलाही कोण्या देवावा मानवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघुसेवा ವದ್ಯಶದುಂದು ಭೀನೆ ಸಾರೆ ಅಂಬರಹೆ ಕೋಂದಲೆ ಸಗುಣಮೂರ್ತಿ ಪಾಹಣ್ಯಾತುರ ಜನಶಿರಡಿ ಆಲೆ ಪ್ರಾಶುನಿತ್ವದ ವಚನಾಮೃತ ಮುಚೆ ದೇಹ ಭಾನ ಹರ ಪಲೆ ಸೋಡುನಿಯಾತುರ ಅಭಿಮಾನ ಮಾನಸ ತ್ವಚ್ಚರಣಿ ವಾಹಿಲೆ ಕೃಪಾ ಕರೋನಿ ಸಾಯಿ ಮಾವುಲಿ ದಾಸ ಪದರಿ ಘ್ಯಾವಾ ಚಿನ್ಮಯ ರೂಪದಾಖವಿ ಘೇವುನಿ ಬಾಲಕ ಲಘು ಸೇವಾ ಕಾಕಡ ಆರತಿ ಕರೆತೋ ಸಾಯಿನಾಥ ದೇವಾ ಚಿನ್ಮಯ ರೂಪದಾಖವಿ ಘೇವುನಿ ಬಾಲಕ ಲಘು ಸೇವಾ ಭಕ್ತಿಚಿಯಾ ಪೋಟಿ ಬೋಧ ಕಾಕಡ ಜ್ಯೋತಿ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಜಿವೇ ಭಾವೇ ಓವಾಳು ಆರತಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಮಾಝಾ ಪಂಢರಿನಾಥ ಮಾಝಾ ಸಾಯಿನಾಥ ದೋನ್ಹಿ ಕರ ಜೋಡೋನಿ ಚರಣಿ ಠೇವಿಲಾ ಮಾಥ ಕಾಯ ಮಹಿಮಾ ವರಣು ಆತಾ ಸಾಂಗನೆ ಕೀತಿ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮ ಹತ್ಯಾ ಮುಖ ಪಾಹತ ಜಾತಿ ರಾಹಿ ರಘುಮಾ ಬಾಯಿ ಉಭ್ಯಾ ದೋಗೆ ದೋ ಬಾಹಿ ಮಯೂರ ಪಿಚ್ಛ ಚಾಮರೆ ಢಾಳಿತಿ ಠಾಯಿಂಚೆ ಠಾಯಿ ಕಾಮನಿ ದೀಪ ಘೇವುನಿ ಉನ್ಮನಿತ ಶೋಭಾ ವಿಟೇವರಿ ಉಭಾದಿಸೆ ಲಾವಣ್ಯ ಗಾಭಾ ಉಠಾ ಸಾಧು ಸಂತ ಸಾಧಾ ಆಪುಲಾಲೇಹಿತ ಜಾಯಿಲ ಜಾಯಿಲ ಹಾನರ ದೇಹ ಮಗ ಕೈಸಾ ಭಗವಂತ ಉಠೋ ನಿಯಾ ಪಹಟೆ ಬಾಬಾ ಉಭಾಸೆ ವೀಟೆ ಚರಣತಯಾಂಚೆ ಗೋಮಟೆ ಅಮೃತ ದೃಷ್ಟಿ ಅವಲೋಕ ಉಠಾ ಉಠಾ ಹೋ ವೇಗೆ ಶೀಚಲಾ ಸಾವುಳಾಸಿ ಜಳತಿಲ ಪಾತ ಕಾಂಚಾರಾಶಿ ಕಾಕಡ ಅರತಿ ದೇಖಿಲಿಯ ಜಾಗೆ ಕರಾ ರುಕ್ಮಿಣಿ ವರ ದೇವಾ ಹೇ ನಿಜ ಸುರಾತ್ ವೇಗೆ ಲಿಂಬಲೋನ ಕರಾ ದೃಷ್ಟ ಹೋಯಿಲ ತಯಾಸಿ ದಾರಿ ವಾಜಂತ್ರಿ ವಾಜತಿ ಢೋಲ ದಮಾಮೆ ಗರ್ಜತಿ ಓತಸೆ ಕಾಕಡ ಅರತಿ ಮಾಝಾ ಸದ್ಗುರು ರಾಯಾಚಿ ಸಿಂಹನಾದ ಶಂಖ ಭೇರಿ ಆನಂದ ಹೋತಸೆ ಮಹಾದ್ವಾರಿ ಕೇಶವ ರಾಜ ವಿಟೇವರಿ ನಾಮ ಚರಣ ವಂದಿತೋ ಸಾಯಿನಾಥ ಗುರು ಮಾಝೇ ಆಯಿ ಮಜಲಾಠಾವ ಜಾವಾ ಪಾಯಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಪ್ರಭಾತ ಸಮಯ ನಭಾಶುಭರವಿ ಪ್ರಭಾ ಫಾಕಲಿ ಸ್ಮರೆ ಗುರು ಸದಾ ಅಶಾ ಸಮಯಿ ತ್ಯಾಕ್ಷಣೆ ನಾಕಲಿ ಮನೋ ನಿಕರ ಜೋಡುನಿ ಕರುವತ ಗುರು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನಾ ತಮಾ ನಿರಸಿ ಭಾನುಹಾ ಗುರು ಹಿನಾಸಿ ಅಜ್ಞಾನತಾ ಪರಂತು ಗುರುಚೇ ಕರಿ ನರವಿ ಕಧಿ ಸಾಮ್ಯತಾ पुनातिमिर जन्मघे गुरुकृपे नियज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवि प्रगट होवुनि त्वरित घालवी आलसा तसा गुरु हि सोडवी सकल दुष्कृति लालसा हरोनि अभिमान हि जडवी त्वत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु से उपमादि से विधि हरी हरांची उनी कुठोनी मगये इति कवणिया उगी पाहुनी तुझी च उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधि उतरोनी या गुरु चला मशीदी कडे त्वदीय वचनोक्ति ते मधुर वारिति साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना अहा सुसमयासि या गुरु उठोनिया वैसले विलोकु निपदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिन जा गुरु ची कृपा न तस्वहित त्याकडे करित सेरी काम्यागपा जरी गुरु पदाधरी सुदृढ भक्तिने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु विनती मी करे हृदय मंदिरी या बसा समस्त जग हे गुरु स्वरूप चेठसो मानसा घडो सतत सत्कृती मती दे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमी या अष्टकाशी पढुनी गुरुवरा प्रार्थी जेते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकाशी देवे त्या कृष्ण पायी नमुनि सविनये अर्पितो अष्टकाशी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना मैं अंधा हूँ बंदा आपका मुझसे प्रभु दिखलाना मैं अंधा हूँ बंदा आपका मुझसे प्रभु दिखलाना
Oh.
वाच